चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखाना विक्री घोटाळा प्रकरणी फास आवळणार। उत्तर प्रदेशातील 21 साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराचा तपास राज्य सरकारनं सीबीआयकडे सुपूर्त केला आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। या तपासात अनेक अधिकारी जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाचं सरकार असताना 21 साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये गैरव्यवहार झाल्याचं बोललं जातं। या प्रकरणी गोमती नगर पोलीस ठाण्यात 2017 तक्रार दाखल झाली होती, पण चौकशीत फारसं काही समोर आलं नाही। राज्य सरकारनं हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं हाती घेतलं आहे, त्यामुळेच याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। सीबीआयच्या लखनऊ अँटी करप्शन विभागानं FIR दाखल केल्यानंतर आता यात बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे त्यात विधान परिषदेच्या माजी आमदारांच्या मुलासह 7 VIPंची नावं आहेत। सीबीआयच्या टीमनं FIR दाखल करण्याबरोबरच गोमती नगर पोलीस ठाण्याकडून झालेल्या चौकशीची पूर्ण माहिती घेतली आणि संबंधित कागदपत्रही आपल्या ताब्यात घेतली आहेत। त्यांच्या एका टीमनं CBCID अधिकाऱ्यांचीही चौकशी केली आहे। याची सगळी माहिती घेतल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सूत्र हलवली। याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 दिवसात काही जणांची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे। सीबीआयनं FIR दाखल करण्यापूर्वी केलेल्या चौकशीमध्ये 2 कंपन्या बनावट असल्याचं उघड झालं होतं।